चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पिपराईत साखर कारखान्याला ऊस देण्यास शेतकऱ्यांचा विरोध। तहसील क्षेत्रातील प्रमुखांनी पिपराईत साखर कारखान्याला ऊस वाटप करण्याच्या विरोधात सहकारी साखर समिती कप्तानगंज परिसरात निदर्शने केली। सचिव देवेंद्रनाथ पांडे यांना निवेदन देऊन या समस्येचे निराकरण करण्याची त्यांनी मागणी केली आहे। कप्तानगंज कसबाच्या चांदणी चौक येथील समिती कार्यालय परिसरात निदर्शने करणाऱ्या प्रमुखांनी सांगितले की शासनाकडून गेल्या वर्षी शेतकऱ्यांना न सांगता कप्तानगंज तहसील क्षेत्रातील ऊस पिपराईत साखर कारखान्याला पुरवण्यात आला होता। खूप दूर असल्याने ऊस पुरवठ्यामध्ये शेतकऱ्यांना अडचणी झेलाव्या लागल्या। या वर्षीही येथील ऊस पिपराईतला पुरवण्यात आला आहे, जे चुकीचे आहे। जर ऊस कप्तानगंज साखर कारखान्याला पुरवण्याचे आदेश दिले नाहीत तर मोठे आंदोलन करावे लागेल। ग्रामप्रधान रामप्रीत सिंग, मोहम्मद इरशाद अन्सारी, रहमुद्दीन, संदीप यादव, अरफत अली, सुदर्शन प्रसाद, सुभाष सिंग आदी उपस्थित होते।